hi to everybody, and welcome to our excellence retreat.
या excellence जब लो शिविर है, जैसे टी आप लोग सबसे मी स्वागत करो.
Malamarati itna hai. So Prasadik is his first time in front of the audience.
Prasadikan sahab pehla swaya hai, sara shodhu samudaya samar bolne sa.
I don't know. Probably most people know some English at least, but we'll have translation anyway.
Khub zara na English hai, aaya sami samasto, par ankhi garz asal par bhashantar karna thi.
And of course, there are more people coming over the course of the day and maybe tomorrow as well.
आणि यासाठी आणखी लोक येतच आहेत आणि उद्या देखील काही सकाळी येण्याची शक्यता आहे.
But we thought we should start this afternoon and get down to it.
आणि आपण आता ह्या दुपारी आपण सुरुवात करतो ह्या शिबिरासाठी.
So our thinking is that these retreats are open to anybody, whether they're Buddhists or not.
आपल्याला माहितीच आहे की हे जे शिबिर आहे हे सर्वांसाठीच खुलं आहे, की काही जण बौद्ध असतील किंवा बौद्ध नसतील.
And we're not assuming that people know anything about Buddhism, anything about meditation.
आणि काही लोकांना बौद्ध धर्माबद्दल काय माहिती असेल किंवा ध्यानाबद्दल काय माहिती असेल असेल आहे कदाचित नसेल.
If you know a lot already, please forgive me for going right down to the beginning.
जर आपल्याला ह्याबद्दल खूपच माहिती असेल तर मला क्षमा करावी.
But I must say, I usually find that a beginner's class is the one I learn most from.
आणि मला असं लक्षात आलेलं आहे की जो सुरुवातीचा जो क्लास असतो तर खूप मला शिकायला मिळतं.
Because where you hear the Dhamma at its most basic.
आणि हे धम्म अगदी सुरुवातीपासून किंवा ज्याचे मूल भाग आहेत ते आपल्याला शिकायला उपयोग होतो.
So I hope that you will, even if you know quite a bit about Buddhism and about meditation, you'll get something from this.
आणि आपल्याला बौद्ध धर्माबद्दल या अगोदरच खूप माहिती आहे किंवा ध्यानाबद्दल खूप माहिती आहे, तरी मला नक्की विश्वास आहे की आपल्याला ह्या शिबिरमधून आपल्याला अधिक माहिती मिळेल त्यापासून.
We've called this retreat an excellence retreat.
आपण ह्या शिबिरला एक्सलन्स शिबिर म्हणतो किंवा उत्कृष्टता किंवा अतिशय चांगलं असं शिबिर म्हणतो.
And we're especially aiming it at, well, you could say professional people.
आणि जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर आहे.
Because of course we do a lot of Buddhist work in India.
आपण खूप असं बौद्ध धर्माचं काम भारतामध्ये करत आलेलो आहोत.
And we're working with people from all sorts of different backgrounds and all sorts of levels of education and kinds of work.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला पार्श्वभूमी आहे लोकांच्या असे वेगवेगळे लोक इथं आलेले असतात.
But we're particularly in these retreats aiming at those with, yes, a professional background. Do we use that way of thinking?
आणि लोकांना हे जे पार्श्वभूमी आहे लोकांची ती प्रोफेशनल आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो की व्यावसायिक आहे अशा स्वरूपाचे लोक इथं आलेले असतात.
इट्स नॉट अ डिफरंट बुद्धिझम, इट्स जस्ट द सेम बुद्धिझम.
हा काय वेगळा बौद्ध धर्म नाही, हा बौद्ध धर्मच आहे.
देयर्स नॉट यु नो नो क्लास इन बुद्धिझम.
बौद्ध धर्मामध्ये असे काही क्लास किंवा असं हे नसतात.
But yes, we know that people live very busy lives and they have different needs.
आणि लोक कामामध्ये खूप गर्क असतात आणि त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात, गरजा असतात.
So we've used this expression excellence.
आता हे जे उत्कृष्टता आहे ह्याचा काय ह्याचा अभिप्रेत काय आहे?
What's the Marathi?
उत्कृष्टता.
उत्कृष्टता. I suppose the idea is that if you're living or following a professional career, you want to do it as well as you possibly can.
And is there upon
if you have a professional career, you want to do that job as well as you can.
जर आपण एखादा व्यवसायामध्ये आपण आपण असू तर तो व्यवसाय आपण अधिक चांगल्या प्रकारे कसा करू शकतो?
And we believe that if you sincerely practice the Buddha Dhamma, even your professional life will be better.
जर आपण बौद्ध धर्माचं आचरण जर करत असू तर आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत ते अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकू आपण ते काम.
We believe that somebody who is following the Buddha Dhamma will be the best kind of professional.
जो जे बौद्ध धर्माचं आचरण करतात ते आपल्या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.
If you're a doctor, I hope that you'll be a better doctor for practicing the Buddha Dhamma.
जर आपण डॉक्टर असू तर आपण वैद्यक क्षेत्रामध्ये असू तर आपण त्या क्षेत्रामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकू.
Or a lawyer or whatever your job is.
काही काही प्रकारचे जॉब असेल, जर तुम्ही ज्याला आपण वकिली म्हणतो किंवा काही कोणत्याही स्वरूपाचे जॉब असेल त्यामध्ये अधिक चांगलं आपण काम करू शकतो.
Of course we'll see more about that especially tomorrow.
आणि याबद्दल आपण जास्त उद्या आपण पाहणार आहोत.
But yeah, we believe that your working life will be better.
आपलं जे आपण काम करतो ते अधिक चांगल्या स्वरूपाचं आपण काम करणार आहोत.
We believe that your home life will be better.
आपलं जे गृहस्थित जीवन आहे ते देखील आपण चांगल्या प्रकारे करू शकू.
And that you feel more satisfied and fulfilled as a human being.
आणि हे करत असताना आपण अधिक समाधानी आणि आपल्याला पूर्णत्व भरलेलं आहे असं आपल्याला जाणवेल.
So that's the thinking behind this term of excellence which Jivak dreamed up.
आणि जीवकांचं जे स्वप्न आहे किंवा हे जे एक्सलन्स म्हटलेलं आहे किंवा उत्कृष्टता म्हणतो आपण किंवा अति चांगली जी गोष्ट आहे ते त्याच्या पाठीमागची हीच भूमिका आहे असं मला वाटतं.
We believe that what we will be showing you will be helpful to you in all areas of your life.
आणि हे करत असताना आपल्या जीवनामधल्या प्रत्येक भागामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपण काम करू शकू असं आपल्याला लक्षात येईल.
But of course, above all, to make you a better human being.
आणि आपल्याला एक चांगला मनुष्य मात्र म्हणण्यासाठी मनुष्य प्राणी होण्यासाठी आपल्याला ह्याचा नक्कीच उपयोग होईल.
The term excellence is an interesting one.
Has a excellence kiwa jo utkrushtata apan je bhuntoy ha ek tacha pathi ma bhumika ahe.
In English of course it means going beyond your best as it were.
English madhe asa mhatla jata ki apla going beyond our
beyond your best.
Ha aplyatli je changli gosht ahe atishay changli gosht ahe tachahi pudha jana ahe mhanje he excellence ahe.
And yes, that connects with the notion of growth.
आणि हा आपला विकास आहे त्याच्याशी हे मिळलेली किंवा तार मिळलेली आहे असं जातो.
In the Buddha Dhamma there's a very strong belief in growth.
बौद्ध धर्मामध्ये आपल्या विकासाशी खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे.
That as human beings we can grow.
कारण एक मनुष्य मात्र म्हणूनसाठी आपला विकास होतोय.
Not just physically of course.
आणि फक्त ह्याच्यामध्ये फक्त भौतिक शरीर एवढंच नव्हे.
We can grow mentally you could say.
आपण जे मानसिक दृष्ट्या देखील आपल्या प्रगती होऊ शकते विकास होऊ शकतो.
And well you can grow spiritually too. आणि आपण term which we need to define later.
आणि आपण आध्यात्मिक दृष्ट्या देखील आपण किंवा धार्मिक दृष्ट्या देखील आपला विकास होत आहे.
So yes we believe that we're capable of becoming more than we are now.
आणि आपल्या असं लक्षात येतं की आपण जे आता करू शकू याच्यापेक्षा आपण जास्त हे आचरण केल्यामुळे आपण जास्त करू शकू हे आपल्या लक्षात येईल.
And ultimately we believe we're capable of becoming like the Buddha.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या जी क्षमता आहेत आपण बुद्धांसारखं आपण बनू शकू हे देखील आपण पाहू शकू पाहतो.
The Buddha is for us Buddhists the most excellent being there can be.
आणि आपल्यासमोर जे बौद्ध आहेत त्यांना माहिती की बुद्ध हे आपल्यासमोर उत्कृष्ट जे आहेत ते बुद्ध आहेत.
The Buddha is the one who has attained the highest that a human being can attain, that any being can attain.
आणि बुद्धांमध्ये जे मनुष्य मात्रासाठी जे सगळ्यात चांगलं आहे उत्कृष्ट आहे ते त्यांनी त्यांना ते मिळालेलं आहे ते अर्थात सर्वांमध्येच आहे ती हे जे गुण आहे ते सर्वांमध्येच आहे.
Of course the Buddha is the one who gains buddhatva enlightenment.
Buddhana buddhatva milalela ahe.
What that means is a very long talk.
Ani buddhatva mhanje kay yasathi khup ek vegla motha vishay hoil to.
But it has three essential characteristics.
Parantu asa jari asel tari tyamadhye teen mahatvacha babi ahet jyakade apan pahu shaku.
The first is supreme wisdom.
Sarvapratham je ahe te अतिशय चांगल्या प्रकारे शहाणपण म्हणूया प्रज्ञा.
यस प्रज्ञा. सो सीइंग थिंग्स ॲज दे रिअली आर
जशी समोर वस्तू आहे तसं पाहणं म्हणजे प्रज्ञा.
द बुद्ध इज कम्प्लिटली अवेक.
बुद्ध हे पूर्णपणे जागृत झालेले आहेत.
ही सीज the whole of reality in its true light.
Ani je satyata ahe te tyanni pahilele ahe.
It's not that the Buddha ceases to be a human being at the point of enlightenment.
Sorry,
the Buddha remains a human being at the point of enlightenment.
Yeah. म्हणजे बुद्ध फक्त बुद्धत्वाच्या दृष्टीने फक्त बुद्ध हे फक्त मनुष्य आहेत एवढंच नाहीये.
सो यु नो हिज आयज सी व्हॉट वी सी,
जे आपण जे पाहतो तेच त्यांच्या डोळ्यांनी पाहतात.
बट यू कुड से हिज पॉइंट ऑफ व्ह्यू इज एंटायरली डिफरंट,
परंतु त्यांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा आहे.
अँड व्हॉट दॅट इज आय होप विल मेक क्लिअर ओव्हर दीज डेज.
आणि तो नेमका काय आहे हे आपण काही दिवसांमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सो द बुद्ध हॅज प्रज्ञा,
तर बुद्धांकडे प्रज्ञा आहे.
दॅट्स द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स,
तर ही सर्वात पहिली गोष्ट आहे.
द सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज ही हॅज कम्प्लीट कंपॅशन.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये पूर्णपणे करुणा आहे.
दिस नथिंग दॅट सेपरेट्स ऑर डिवाइड्स हिम फ्रॉम अदर्स,
कोणतीही गोष्ट इतरांपासून वेगळी नाहीये, इतरांपासून वेगळी नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होतं.
यू कुड से दॅट द बुद्धा इज कम्प्लीटली सेल्फलेस,
की बुद्ध म्हणजे हे स्वतः सेल्फलेस, म्हणजे काय म्हणतो आपण, निस्वार्थ आहे.
I said I was going to try and find difficult words for him. I'm doing my best.
Yeah.
I need to get a dictionary out before I
get it.
No, I need to find long words that you'll find difficult. yes, the Buddha is completely compassionate.
आणि बुद्ध हे पूर्णपणे ज्याला आपण कंपॅशन म्हणूया किंवा करुणा कारुणिक आहेत असे आहेत.
And the third characteristic is the Buddha is completely liberated.
तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे बुद्ध हे पूर्णपणे स्वतंत्र आहे, मुक्त आहे.
He's free from all mental conditioning.
ते आपले जे मानसिक संस्कार आहेत त्यापासून पूर्णपणे मोकळे झालेले आहेत, स्वतंत्र झालेले आहेत.
He doesn't identify himself in any narrow way.
आणि ते स्वतःला कोणत्याही प्रकारे संकुचित अर्थाने पाहत नाहीये.
There's a very famous story of the Buddha immediately after his enlightenment.
आणि एक खूप अशी सुप्रसिद्ध अशी गोष्ट आहे की बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर
he was walking away from Bodh Gaya towards Shravasti.
आणि बुद्ध अशा वेळेस बुद्धगयापासून श्रावस्तीकडे निघालेले आहेत.
And somebody stopped him on the way.
आणि कोणीतरी त्यांना रस्त्यामध्ये थांबवलेलं आहे.
And you know what happens in India?
आणि आपल्याला माहिती की भारतामध्ये काय घडत असतं अशा वेळेस.
People wanted to find out which box to put him in.
आणि लोकांना हे लक्षात येतं की ह्यांना कोणता बॉक्स मिटवायचा
आहे. So first of all, well, obviously the Buddha was just coming from his enlightenment.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्ध हे त्यांना बुद्धत्व जो अनुभवतोय त्याच्यामधून नेमकेच बाहेर आलेले होते.
And that made a difference, you could say, even in his face.
आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं झटकन लक्षात येत होत, लक्षात येत होत.
He was shining.
तेजपुंज चेहरा होता.
He was completely relaxed.
आणि ते पूर्णपणे रिलॅक्स होते किंवा शिथिल होते.
He walked with a tremendous dignity.
आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते चालत होते.
To see the Buddha immediately made an impression on you.
आणि बुद्ध चालत असताना एकदम झटकन लक्षात येतो त्यांची प्रगल्भता पाहून.
And so this person didn't know which box to put him in.
आणि ह्या ग्रस्ताला माहित नव्हतं की ह्यांना कुठे आहेत, काय आहेत, हे कशा प्रकारे आहेत हे त्याला लक्षात येत नव्हतं.
I'm sure that he started off by asking him what his name was.
आणि आपल्याला माहिती आहे की लोक विचारतात की तुमचं नाव काय आहे.
Then he could work out which caste he came from.
आणि मग आपल्याला लक्षात येते की ते कोणत्या जातीमधून आलेले आहेत.
Then of course which village he came from.
आणि कोणत्या गावामधून ते आलेले आहेत.
But well, the Buddha just didn't answer these sort of questions.
आणि बुद्ध त्यावेळेस काही सांगत नव्हते, ह्याचं उत्तर देत नव्हते.
So the person asked him, well, are you a god?
आणि मग त्या ग्रस्ताने विचारलं की तुम्ही देव आहात का.
Because he looked so different to a normal human being.
कारण ते इतर माणसांपेक्षा वेगळे असे दिसत होते.
Then he went through all the other categories. Are you a yaksha? Are you a this? Are you a that?
आणि मग त्यांनी वेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही यक्ष आहात का किंवा अन्य प्रकारे काय आहात का, असे वेगळे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली.
Buddha just said no.
आणि बुद्धांनी म्हटले नाही.
Eventually said, are you a man? Are you a human being?
आणि मग बुद्धांनी त्यांना विचारलं बुद्धांना की मग तुम्ही मनुष्य आहात का कोण आहात.
The Buddha said no.
ते म्हणले तेही नाही.
And so he said, well, who are you? What are you?
आणि मग पुन्हा विचारलं मग तुम्ही कोण आहात, काय आहात.
I am a Buddha.
आणि मग बुद्ध म्हणाले की मी बुद्ध आहे.
I am one who is awake.
आणि मला एक मी जागृत झालेलो आहे.
So the way I understand that story is that he didn't identify himself with anything.
कारण बुद्धांना एक गोष्ट आहे की कोणत्या गोष्टीपासून त्यांना तीच गोष्ट आहे असं त्यांनी कधी सांगितलं नाही.
He didn't even identify himself with his gender, you could say.
आणि what is called gender? लिंग की कोणत्या लिंगाचे हे देखील त्यांनी असं सांगायला हे केलं नाही, सांगितलं
नाही. Identify himself as a human being.
स्वतः एक मनुष्य आहे हे देखील त्यांनी सांगितलं नाही.
He had the form of a human being, but he didn't identify himself with that.
म्हणजे शरीर जरी तसं असेल तरी तेच आहे असं त्यांनी सांगितलं नाही.
He went beyond all identification.
आणि हे ज्याला आपण म्हणतो की सगळ्या ज्या गोष्टी आहेत की मीपणाच्या त्याच्यावर पुढे गेले होते.
You know, we identify ourselves very strongly.
कारण आपण स्वतःला एक घट्ट अशी एक प्रतिमा बनवून घेतलेली असते.
इंग्लिश, इंडियन,
इंग्लिश, भारतीय,
मॅन, वुमन,
मनुष्य, स्त्री, पुरुष,
व्हॉटएव्हर, दिस क्लास, दॅट कास्ट, दिस कास्ट, दॅट कास्ट,
जातीयता वगैरे आपण वेगळ्या प्रकारे आपण लोकांना बनवतो.
बट द बुद्धा जस्ट रिजेक्टेड ऑल दॅट आयडेंटिफिकेशन.
आणि बुद्धांनी ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे नाकारलेल्या.
अँड द वर्ड फॉर समबडी हू रिजेक्ट्स ऑल आयडेंटिफिकेशन इज one who is awake, a Buddha.
आणि मग त्याचाच अर्थ आहे की त्यांना बुद्ध किंवा बुद्धत्व झालेलं आहे किंवा जागृती निर्माण झालेली अशी व्यक्ती.
सो ही वॉज लिबरेटेड फ्रॉम ऑल कंडिशनिंग.
आणि ह्या सर्व प्रकारच्या ज्या कंडिशनिंग ज्या आहेत संस्कार आहेत त्यापासून ते पण मुक्त झालेले आहेत.
फ्री फ्रॉम सोशल कंडिशनिंग.
जे सामाजिक हे आहेत त्यापासून ते मुक्त झालेले आहेत.
सायकोलॉजिकल कंडिशनिंग.
मानसिक दृश्य जे आहेत त्याची त्यापासून मुक्त झालेला.
इव्हन कल्चरल कंडिशनिंग.
सार्वजनिक त्यापासून मुक्त झालेले आहे.
हिज माइंड वॉज लिबरेटेड.
त्यांचं पूर्ण जे मन आहे ते पूर्णपणे स्वतंत्र झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे.
ही एक्सपिरियन्स नन ऑफ द agitations, the disturbances that trouble us.
कोणत्याही प्रकारचं त्यांना असा ट्रबल नव्हता किंवा त्रास नव्हता.
Experienced no internal conflict.
मनामध्ये कोणती द्विधा नव्हती.
So he was liberated.
पूर्णपणे मुक्त झालेले होते, स्वतंत्र झाले.
His energy was completely free.
त्यांची जी ऊर्जा होती ती पूर्णपणे स्वतंत्र झाली होती, मोकळी झालेली होती.
So this for us is the supreme excellence.
तर याचाच अर्थ ह्याला सुप्रीम एक्सलन्स किंवा उत्कृष्टतेची परमोच्च जी बिंदू आहे ते हे आहे.
इट्स दिस डीप विजडम.
याच्यामध्ये पूर्णपणे खूप खोलवर असं शहाणपण आहे किंवा प्रज्ञा आहे.
कम्प्लीट कम्पॅशन.
पूर्णपणे कम्पॅशन आहे.
करुणा.
करुणा आहे.
I have to translate for my translator. And liberated energy.
आणि हे जे मुक्तीचा विमुक्तीचा अनुभूती आहे ती याच्यामध्ये आहे.
सो दॅट्स अ सुप्रीम एक्सलन्स.
आणि ह्याला उत्कृष्टताचा परम बिंदू म्हटलेला
आहे. आय एम व्हेरी सॉरी, वी कॅनॉट गॅरंटी दॅट दिस वीकेंड.
मला क्षमा करा की ह्याची मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय असं नाही आहे ह्या आठवड्यामध्ये.
बट एट लीस्ट वी कॅन मूव्ह अ लिटल बिट टुवर्ड्स इट.
परंतु या दृष्टिकोनातून आपण नक्कीच थोडंसं पुढे जाऊया.
एव्हरी वन ऑफ अस कॅन टेक सम स्टेप्स इन दॅट डायरेक्शन.
आपल्यापैकी प्रत्येक जण ह्या मार्गाने ह्या दिशेने थोडीशी वाटचाल नक्कीच करेल.
बिकॉज द बुद्ध धर्म इज अ पाथ.
कारण बौद्ध धर्म हा एक मार्ग आहे.
व्हॉट वी कॉल द धम्म मीन्स रिअली द पाथ.
धम्माचाच अर्थ आहे की मार्ग, मार्गक्रमण करणे.
इट्स द टीचिंग बट इट्स ऑल्सो द पाथ.
जे शिकवण आहे त्या मार्गाने आपण पुढे जातोय.
सो इट स्टार्ट्स, द पाथ स्टार्ट्स हियर.
आणि हा जो मार्ग आहे हा इथून सुरुवात होतो.
वेअर एव्हर यू आर, दॅट इज द स्टार्ट ऑफ द पाथ.
जिथं कुठं आपण आहोत तिथून आपला हा मार्ग सुरू होतो.
अँड द एंड ऑफ दॅट पाथ इज एनलाइटनमेंट इटसेल्फ.
आणि ह्याचा जो शेवट आहे ते बुद्धत्व, हे फक्त बुद्धत्व आहे.
अँड वी कॅन टेक स्टेप्स टुवर्ड्स दॅट इन दीज थ्री डेज.
आणि या आपण या दिशेने आपण ह्या तीन दिवसांमध्ये आपण तिकडे वाटचाल करणार आहोत बुद्धत्वाकडे.
वी गोइंग टू सी दॅट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट teachings of Buddhism is that that path is in our hands or on our feet, let's say. It's in our feet.
हा जो मार्ग आहे हा आपल्या हातामध्ये आहे की आपल्या पायामध्ये बनण्यापेक्षा आपल्या हातामध्ये हा मार्ग आहे.
प्रत्येक want to mix my metaphors too much. But yes, the path is for us to tread for ourselves.
आणि हा जो मार्ग आहे तो आपलाच ह्याचं मार्गक्रमण करायचं आहे.
So the extent to which excellence will be achieved is dependent on our own efforts.
ही जी उत्कृष्टतेची पातळी आहे ते आपल्या प्रयत्नातून आपण साकारणार आहोत.
And we'll be sharing with you the the Dhamma's perspective on how those efforts can be made.
आणि धम्म मार्गातून आपण त्या उच्चतेच्या शिखराकडे कसं जाणार आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
We're going to be sharing the theory, if you like, of the Dhamma.
ह्या धम्माची थेअरी काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
And the practical methods, the techniques.
आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल म्हणूया हे आपण कसं करायचं हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार.
You could say we'll be teaching you the science and the technology.
याच्यावर आपण शास्त्र आणि त्याच्याबद्दलची टेक्नॉलॉजी जी आहे ते देखील आपण समजणार आहोत.
In traditional Buddhism this is known as Dhamma Vinaya.
आणि परंपरागत बौद्ध धर्मामध्ये धम्म विनय म्हटलं आहे.
Doctrine and method.
Doctrine, what is doctrine? तत्व आणि त्याचं जाण्याचं
Siddhant. Siddhant. That's what we'll be trying to communicate to you.
आणि हेच आपण ह्या आठवड्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
So yes, excellence for us is the Buddha.
आणि उत्कृष्टता हे आपण म्हणजे बुद्ध आहे.
And that's why we have the Buddha before us.
आणि म्हणूनसाठीच बुद्ध हे आपल्या समोर आहे.
Because that is our goal. He is our goal.
कारण ते आपला उद्देश आहे.
I sometimes think that we can think of the shrine as like a mirror.
मला असं काही काही वाटतं की हे जे आपलं पूजास्थान आहे हा आपला आरसा आहे.
What we're seeing is ourselves as we can be.
जे आपण पाहतो की आपण जे पाहतो की आपण काय होऊ शकतो हे आपण त्याच्यामध्ये पाहत असतो.
Of course, we won't have the long ears, and if we're a woman, we won't look like a man.
आपले कान काय मोठे असू शकणार नाहीये किंवा जे महिला आहेत ते काय पुरुष होणार नाहीये.
But this is the representation of the embodiment, the symbol of our own destiny, our own future.
परंतु हे करत असताना आपण पुढे कसं होऊ आपला उद्देश आपण कसं सफल करू हे आपण त्याच्यामध्ये पाहत असतो.
What every one of us can become.
आपल्यापैकी प्रत्येक जण काय होऊ शकतो हे बुद्धांमध्ये आपण पाहत असतो.
So when we bow,
ज्यावेळेस आपण वाकून नमस्कार करत असतो
asking for anything.
आपण त्या बुद्धांपुढे काय मागणी करत नाहीये.
We're not expecting the Buddha to save us or anything like that.
आणि आपण काय अशा याचना करत नाही की मला कशातून बुद्ध वाचवू शकतील यासाठी आपण काय याचना करत नाहीये.
We're bowing before the excellence that we wish to achieve.
आपण यासाठी प्रणाम करतो की त्यांच्यातली जी उत्कृष्टता आहे ती आपलं माझ्यामध्ये येण्यासाठी मी प्रयत्न करत आहे यासाठी आपण नमस्कार करत असतो.
And of course that was achieved 2500 years ago here in India.
आणि हेच आपल्याला 2500 वर्षांपूर्वी भारतामध्ये पाहायला मिळालेलं की त्यांना ते मिळालेलं आहे.
So we're bowing also to the teacher who found the path.
आणि आपण ज्या गुरुला हा मार्ग मिळालेला आहे की ज्या मास्टरला हा मार्ग मिळालेला आहे त्यांच्या समोर आपण नतमस्तक होत असतो.
We believe that the Buddha gained this state of liberation.
आणि बुद्धांना हे विमुक्ती मिळालेली आहे.
And that he taught the path to realizing it for yourself.
आणि त्यांना हा जो मार्ग स्वतःला मिळालेला आहे त्यांना साक्षात्कार झालेला तो आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे.
So when we bow, we're also bowing to the teacher.
आणि ज्यावेळेस आपण नमस्कार करतो त्यावेळेस आपण आपल्या मास्टरला करतो नमस्कार किंवा गुरुला नमस्कार करतो.
Of course you're quite free not to bow.
पण यासाठी आपण आपल्याला स्वातंत्र्य आहे की आपल्याला जर प्रणाम करायचं नसेल तर करू नका.
The Buddha certainly doesn't mind.
बुद्धांना त्याबद्दल काय म्हणायचं नाहीये.
And we certainly don't mind.
आणि आम्हाला काय तसं काय वाटत नाही.
It's your choice.
ही आपली स्वतःचीच चॉईस आहे.
I really mean this.
मला खरंच असं म्हणायचं.
It's very important that you feel free.
ही खूप महत्वपूर्ण आहे की तुम्हाला स्वातंत्र्य आहे इथे.
Our teacher Urgyen Sangharakshita says that unless you're free not to be a Buddhist, you're not free to be a Buddhist.
बंतेचं आमचे जे गुरुजी आहेत उर्गेन बंते संघरक्षितच्या त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपण स्वातंत्र्य आहोत तोपर्यंत
unless you're free not to be a Buddhist, you can't be free to be a Buddhist.
No.
You can't be a Buddhist unless you're free not to be a Buddhist.
Ha, tumhi jo paryant tumhala asa vatat nahi ki tumhi bauddha hova, jo paryant tumhi bauddha nahi.
Ha? So you know in some religions you're not even it's death to leave that religion, huh?
हां जर तुम्ही तो तुम्ही म्हणून जाता जर तुम्ही त्या धम्माचं आचरण नाही केलं तर
But in a way, in Buddhism, we'd rather that you left and then freely came back.
You'd rather?
We'd rather, in Buddhism, huh. that you freely left and freely came back.
Yeah. आणि बौद्ध धर्मामध्ये तुम्ही सोडू शकता आणि तुम्ही परत येऊ पण शकता तुम्हाला दोन्ही स्वातंत्र्य आहे.
So please feel completely free to join in, not to join in.
तुमच्यावर तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात की तुम्हाला इथं तुम्ही येऊ शकता तुम्हाला असं वाटलं की नाही तर तुम्ही नाही येऊ शकता.
To bow, to not bow.
तुम्ही प्रणाम करू शकता नाही प्रणाम करू शकता हे तुम्हाला तुमच्यावर अवलंबून आहे.
To meditate, not to meditate.
ध्यान करू शकता नाही करू शकता तुमच्यावर आहे.
It's very, very important that you feel free.
हे खूप महत्वपूर्ण आहे की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे.
Because the path has to be followed by your personal choice.
हा जो मार्ग आहे हे आपण स्वतःनी निवडलेला आहे ही महत्वाची गोष्ट आहे.
And you can follow it as far as you like or as little as you like.
जर तुम्हाला हे पूर्णपणे आवडलं तर तुम्ही पूर्णपणे करा. तुम्हाला थोडंसं आवडलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, थोडे करा.
We will bow, at least I will.
आम्ही नतमस्तक हो, आम्ही प्रणाम करू.
I'm bowing for me, I'm not bowing for you.
मी स्वतःसाठी प्रणाम करतोय, तुमच्यासाठी करत नाहीये.
It doesn't matter to me whether you bow or not.
मला त्याचा काहीच फरक पडत नाही की तुम्ही प्रणाम कराल किंवा न करा.
We have an English expression, it's no skin off my nose. I don't know whether you have a Marathi expression like that.
Okay.
Yeah, you don't have to translate
that.
yes, I still feel reverence for the Buddha whether you do or not.
बुद्धांबद्दल मला पूर्णपणे रेव्हरन्स आहे किंवा त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे तुमच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल आहे की नाही.
So please, you know, I know many are Buddhists here, but those who aren't Buddhists, please feel completely free.
इथं खूप जण बौद्ध आहेत पण जे नाहीत त्यांनी देखील इथं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे.
Well, of course, I'm a Buddhist and I believe that the Buddha is the highest being and I'd really like you to feel that too.
आणि मी बौद्ध आहे त्यामुळे बुद्धांसमोर मला त्यांचा जो त्यांच्यासमोर नतमस्तक मला आवडेल.
But it doesn't make any emotional difference to me.
मला भावनिक असा कोणता फरक मला वाटत नाही त्याच्यामध्ये.
So that's quite a serious point.
आणि हा खूप महत्वपूर्ण भाग आहे.
In fact, it's quite interesting. In the Buddhist scriptures, you get people coming to see the Buddha.
आणि बौद्ध वाङ्मयामध्ये आपल्याला लक्षात येतं की लोक बुद्धांना पाहायला येतात.
And the scriptures say something like, some bow at his feet.
आणि काही जण त्यांच्या नतमस्तक होतात त्यांच्या पायापाशी.
सम गिव्ह हिम रिस्पेक्टफुल ग्रीटिंग्स.
काही जण त्यांना अगदी आदराने नमस्ते करतात.
अँड सम सिम्पली सिट डाऊन ऍट वन साइड.
आणि काही जण फक्त बाजूला येऊन बसतात.
इन अदर वर्ड्स एव्हरीबडी ग्रीट्स द बुद्धा इन देअर ओन वे.
आणि प्रत्येक जण आपली बुद्धांना भेटण्याची आपल्या पद्धतीने ते भेटत असतात.
बट येस आय विल बा आय एम शुअर जीवक अँड अदर्स विल बा.
ते स्वतः नतमस्तक होतील, जीवक नतमस्तक होतील आणि ज्यांना ज्यांना व्हायचं ते होतील नतमस्तक.
बाव इफ यू वॉन्ट टू डोंट इफ यू डोंट.
तुम्हाला जर नतमस्तक व्हायचं आहे तुम्ही व्हा, जर नाही झालं तरी चालेल.
अँड व्हॉट यू आर डूइंग व्हेन यू डू दॅट इज रेकॉग्नायझिंग द हायेस्ट एक्सलन्स.
बट ज्यावेळेस आपण अशी ही क्रिया करत असतो, ज्यावेळेस आपण नतमस्तक होत असतो, त्यावेळेस आपल्यामध्ये जे उत्कृष्ट जे आहे त्याला आपण नतमस्तक होत असतो.
अँड ओपनिंग युअर सेल्फ टू द टीचिंग ऑफ द वन हू अटेन्ड दॅट एक्सलन्स.
आणि ही जी शिकवणूक आहे ती शिकवणुकीच्या प्रती आपण संवेदन आपण मोकळे झालेलो असतो, आपलं मन आपण उघडलेलं असतं त्या प्रति.
सो येस दॅट्स व्हॉट एक्सलन्स मीन्स.
आणि ह्याचाच अर्थ उत्कृष्टता काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय.
दॅट्स व्हॉट वी विल बी एक्सप्लोरिंग इन दिस डेज.
आणि हे आपण काही दिवसांमध्ये आपण अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वी विल बी डूइंग इट थ्रू डिस्कशन अबाउट अबाउट द पाथ ऑफ एक्सलन्स.
हे आपण ह्या उत्कृष्टतेकडे कसं जायचं हे आपण सुसंवाद देखील साधणार आहोत याबाबत.
वी विल बी डूइंग इट थ्रू मेडिटेशन.
आपण हे करत असताना आपण ध्यान साधना करणार आहोत.
Obviously we'll be saying a lot more about that as the days go by. We'll be saying more about that as the days go by.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण ह्याबद्दल अधिक बोलणार आहोत.
But meditation is a way in which we can work directly on our own minds.
ध्यान साधना ही अशी गोष्ट आहे की आपण अगदी सरळ सरळ आपल्या मनावर परिणाम करणार आहोत.
Through meditation you can directly affect the way your mind functions.
आपण ध्यान साधना केल्यानंतर आपल्या मनावर सरळ सरळ आपण परिणाम करणार आहोत की जसं काम करतं आपलं मन त्याच्यावर आपण डायरेक्ट सरळ सरळ आपण परिणाम करणार आहोत.
यू कॅन रेज युअर माइंड अप टू अ हायर लेवल ऑफ एक्सलन्स.
आपले आपल्यामध्ये उत्कृष्टता आहे हे आपलं मन आहे ते वरवर जाणार आहे.
आय एम श्योर दिस विल बी ऑफ ग्रेट बेनिफिट टू यू.
आणि मला खात्री आहे की ह्याचा आपल्या सर्वांचा खूप चांगला फायदा होणार आहे.
And we'll be doing a number of other things which I hope will help in a similar way.
आणि यास सारखे आपण इतर काही गोष्टी देखील करणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये.
We're going to also include some physical exercises.
आपण याचबरोबर शारीरिक काही व्यायाम देखील करणार आहोत.
In the mornings I'll be teaching you qigong.
आपण सकाळी qigong ही एक प्रॅक्टिस करणार आहोत.
It's a Chinese methods that probably originally came from South India.
दक्षिण भारतामधून ही पद्धत आलेली आहे. चीन मध्ये गेलेली आहे नंतर ती पद्धत.
They were originally taught to Buddhist monks to stop them from getting sleepy.
ही खऱ्या अर्थाने जे बौद्ध साधू मंक्स होते भिक्षू होते तर ते झोपी जाऊ नये म्हणूनसाठी कशी ती सांगितले असते ही प्रॅक्टिस.
प्रसादिक विल बी टीचिंग योगा.
प्रसादिक योगा शिकवतील.
अँड अगेन दॅट ऑल हेल्प्स टू डेव्हलप मेंटल रिलॅक्सेशन अँड अलर्टनेस.
प्रत्येकाला मेंटल मानसिकदृष्ट्या समाधान रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे त्यासाठी आपण ही गोष्ट करणार आहोत.
One of the most important aspects of Buddhism is mindfulness.
ह्याच्यामध्ये
स्मृती
जागृती आपण वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
And that means especially in the first place mindfulness of your body.
आपल्या शरीराबद्दलची स्मृती आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
So you're aware of the movements you make.
आपण आपल्या शरीराची हालचाली करतो त्याबद्दलची आपण जागृती वाढवण्याचा प्रयत्न करतो.
The qigong and the yoga will help develop mindfulness.
आणि qigong आणि योगा ह्या दोन्ही गोष्टी आपल्यातली जागृती वाढवण्यासाठी स्मृती वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
At the same time as the yoga is being taught there'll be an opportunity for karate.
आणि योगा करत असताना देखील कराटे देखील आपल्याला शिकण्याची संधी मिळणार आहे.
We've got Aryabal here who's how many dans have you got now? 3, 4, 5 third dan, fourth dan, second dan. Okay, higher excellence is coming.
Are you able to he shikonar ahet karate?
And anybody who wants to learn karate can do that with him.
Ani jannaj kunala karate karaycha asel tene karate karave.
And again, even if you don't ever have to defend yourself,
ani jo स्वतःला जर बचाव करायचा नसेल तुमची इच्छा
इट कॅन बी अ व्हेरी गुड वे ऑफ डेव्हलपिंग फिटनेस अँड फिजिकल माइंडफुलनेस.
हे करत असताना शारीरिक शारीरिक आणि मानसिक स्मृती ठेवण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी उपयोगी पडणार आहेत.
सो येस वी विल बी हॅव्हिंग दोज एस्पेक्ट्स ऑफ मेडिटेशन रिअली.
आणि हे ध्यानाचे एक विविध अंग आहेत.
The yoga, the qigong are very definitely almost meditation.
Yoga, qigong हे जवळजवळ ध्यानासारखेच गोष्टी आहेत.
And we'll be doing some vandana.
आणि हे करत असताना आपण वंदना देखील करणार आहोत.
And again, everything I've said about bowing to the Buddha applies. What I've said about bowing to the Buddha applies to vandana.
आणि मी आताच सांगितलं की आपण बुद्धांप्रती आपण जे नतमस्तक होतो तीच गोष्ट आपण वंदनासाठी देखील आपण लावू शकतो.
जॉईन इन इफ यू वॉन्ट टू.
जर आपल्याला वंदना करायची असेल तर आपण सहभागी व्हा.
जस्ट वॉच इफ यू फील लाईक इट.
किंवा मग आपण फक्त त्याचा ऐका फक्त.
अँड द वंदना विल बी अ मिक्सचर ऑफ रेसिटेशन्स.
वंदना म्हणत असताना आपण वेगळ्या recitation
patan
karat asto gatha patan karat asto.
There'll be some of them will be in the Pali language.
Kahi olyacha madhe Pali ahet,
which is the language of the Buddhist scriptures, near to the language of the Buddha himself.
Ji buddhanchi ji bhasha hoti Pali tyacha javalchi Pali bhasha ahe.
And of course it's ancestral to Marathi, Gujarati, Hindi, etc.
आणि मराठी गुजरातीच्या जवळपासची भाषा आहे.
We'll explain more when the time comes.
आणि ज्यावेळेस आपण ती वंदना करू त्यावेळेस मी याबद्दलची अधिक माहिती आपल्याला सांगेल.
But yes, the main thing is we hope that you will experience some degree of upliftment.
आणि आपण काही प्रमाणात का होईना आपल्यामध्ये उच्चतेची आपण अवस्था आपण नक्कीच गाठूया.
We hope that you'll experience your mind somewhat fresher, somewhat clearer.
आपलं हे करत असताना आपलं जे मन आहे ते अधिक सुसह्य होईल, अधिक सुस्पष्ट होईल.
We hope that you'll feel somewhat clearer about the nature of things.
आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल अधिक सुस्पष्टता येईल.
And that you'll feel more in tune with other people and with the natural environment.
आपण इतरांप्रती आणि हे जे निसर्ग आहे त्याबद्दल अधिक एकरूप झाल्यासारखं आपल्याला लक्षात येईल.
But this is for you to decide whether you feel that or not.
परंतु हे आपण स्वतः ह्याची निश्चिती करायची की आपल्याला ते करायचं की ना करायचं.
We're going to try to be much more conscious of what's going on in here.
आपल्याला खूप काळजी घ्यावं लागेल की माझ्या इथे हृदयामध्ये काय चाललेलं आहे.
It'll be quite interesting to see how you feel after these 3 days.
कारण अभ्या 3 दिवसानंतर काय घडतंय हे ऐकायला मला खूप आवडेल.
Again, in English we have an expression, the proof of the pudding is in the eating. You only prove that the pudding is worth eating after you've eaten it.
It's very difficult.
Oh, I know what. You only know whether the barfi is worth eating after you've eaten it.
Just upon barfi khato, that's what lakshya hai ki barfi kiti sangli kiti mocha.
You can't tell whether it's worth eating when you're just sitting on your plate.
Yeah. फक्त बर्फी अशी प्लेटमध्ये ठेवलेली आहे आणि मग आपण म्हणत नाही किती चांगली बर्फी आहे.
आय कॅन टेल यू, ऑ दिस विल बी डिलिशियस, यू रियली एन्जॉय दॅट,
ही खूप चांगली गोड आहे, आपण आनंद घेऊ शकू.
बट ओनली यू नो व्हेदर यू विल एन्जॉय इट ऑर नॉट.
पण हे आपण ठरवायचं की आपण हाचा आनंद घ्यायचं की नाही, बर्फीचा स्वाद घ्यायचं की नाही.
सो द पुडिंग इज हियर, द मील इज हियर, नाउ वी ईट इट.
बर्फी समोर आहे, आपण खायचं की नाही आपण ठरवायचं.
लेट्स सी हाऊ यू फील आफ्टरवर्ड्स.
हे केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं हे तुम्ही ठरवा.
And I should of course say that we're in this wonderful place.
आणि ही अतिशय चांगली जागा आहे.
Very very special place is Bhaja Saddhama Pradeep retreat center.
हे भाजचं सद्धम प्रदीप जे शिबिर केंद्र आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
I think of it as a little oasis. Oasis in the middle of the desert.
हां, एक वळवंटामधलं एक छान असं हिरवळ असं म्हणून त्याला.
यु नो, बॉम्बे इज कमिंग अप दिस वे,
मुंबई ह्या मार्गाने आहे.
पुणे इज कमिंग दिस वे,
पुण्याकडून मार्ग हा इकडे आहे.
अँड स्लोली इव्हन इज कमिंग अप दिस व्हॅली.
आणि हे जे दरी आहेत त्या बाजूनी आपण इकडे येतोय.
बट हियर वी हॅव समथिंग ऑफ एन्शंट इंडिया इव्हन प्रिझर्व्ड.
आणि इथं आपण पाहतो की ही जे पुरातनची भारतीय संस्कृती आहे त्याचं जतन इथे केलेलं आहे.
One of the things I really love about this place is so many birds.
इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात येते की एक खूप छान छान पक्षी आहे.
Every time I come there are more and more different species of birds.
आणि ज्याच्यावेळेस मी इथं येतो त्यावेळेस इथं नवीन नवीन पक्षी मला इथं पाहायला मिळतात.
And birds are attracted of course by trees.
आणि पक्ष्यांना हे झाडाकडे अधिक ओढ असते.
But they're also attracted by human beings who are harmless, as it were.
आणि ते पक्षी हे मनुष्य मात्राकडे देखील त्यांचा ओढा असतो.
That's my observation.
आणि हे सुबुद्धीचं निरीक्षण आहे.
They're living creatures and they're sensitive.
आणि ते स्वतः ह्या सर्वबद्दल संवेदनक्षम आहे.
So please do enjoy the natural beauty of this place.
आणि हे निसर्ग सौंदर्य आहे ह्याचा आपण स्वाद घ्या, आनंद घ्या.
But it's a very very special place because right opposite us is the Chaitya Hall of the old Buddhist caves.
आणि याच्या अगदी आपण समोर पाहिलं तर आपल्याला बौद्ध गुफा आपल्याला पाहायला मिळते, चैत्यगृह पाहायला मिळतं.
दे आर व्हेरी इम्प्रेसिव्ह केव्स, व्हेरी व्हेरी सिंपल.
आणि खूप साध्या अशा त्या ह्या केव्स आहेत किंवा गुफा आहेत.
दे आर फ्रॉम अ व्हेरी अर्ली फेज ऑफ बुद्धिझम्स डेव्हलपमेंट.
बौद्ध धर्माच्या अगदी सुरुवातीच्या काळाची जी सुरुवातीच्या काळाची जी रूपरेषा होती ती आपण त्या लेण्यामध्ये पाहतो.
त्यावेळेस
मूर्ती नव्हती, तिथं स्तूप आहेत.
So that shows it's from a very early phase.
तहा बौद्धचा बौद्ध धर्माचा अति सुरुवातीचा कालावधी आहे.
It's quite interesting because I heard that there are some inscriptions somewhere there that make reference to Yavanas. Yavanas, that's the word.
Yavana Turun Haik Shabdapyoga Hai, Tata Chaita Bhumi Buddha, Chaita Graha Buddha.
Yavanas is the Pali and a version of Ionian.
Ionian,
which means Greek.
Greek.
Huh.
Ionian Hai Greek Shabdha Shabdha Hai.
Yes. Yeah.
Yes.
Because some of the earliest patrons of Buddhism were Greek merchants who used to work, trade all up and down this coast.
Greek Shabdha Mudun Hi Utpatti Zalele Hai.
Well, as a Westerner, I have some, that makes a connection for me.
Pashyata Asalamula Tasa Ek Vishishta Sambandha Mayashi Ahe.
So those ancient Buddhist caves are there, and Buddhism has coming back into this valley.
आणि हे पाश्चात्य ही आपले ही जे चैत्य समोर आहे आणि आपण पुन्हा आपण बौद्ध धर्माकडे कसं जातो हे तुम्ही स्पष्ट लक्षात येतं.
I was told that this whole valley from Pune down to Mumbai through to the Ghats rather was known as the Yellow Valley.
मला सांगण्यात आलं की हे पुण्यापासून ते ह्या घाटापर्यंत ही पूर्ण पिवळ्या रंगाची दरी आहे असं मला सांगण्यात आलेलं होतं.
Because it was full of yellow robed monks.
कारण इथे मला सांगण्यात आलं की इथं पिवळं वस्त्र परिधान केलेले भिक्षू राहत होते.
And bhikshunis, of course.
आणि भिक्षुणी पण त्याच्यामध्ये होते.
There's some evidence that these caves may have been for bhikshunis. It's not clear.
यामध्ये ह्या गुफांमध्ये भिक्षुणी देखील राहत होत्या.
So yes, we're right in the midst of ancient Buddhist India.
आणि आपण ह्या पुरातन ज्या बौद्ध संस्कृती आहे त्याच्या अगदी समोर आहोत आपण.
We're doing here what they did 2000 years ago.
2000 वर्षांपूर्वी त्यांनी तिथे केलेले त्याच आपण इथे करणार आहोत.
And we can sort of feel the continuity of that.
आपण त्याच गोष्टीची आपण पुढे आपण वाटचाल करणार आहोत.
India was of course at one stage very strongly influenced by Buddhism.
भारत हा एक काही कालापूर्वी बौद्ध धर्माचा भारतावर अतिशय पगडा होता.
Everywhere it's under the surface, even in the culture.
आणि आपण प्रत्येक संस्कृतीमध्ये आपण ते पाहतोय.
And what we're doing is bringing it out again.
आणि जे काही नामशेष झालं होतं पुन्हा आता वर आलेलं आहे.
And I find that very, very appealing indeed.
आणि मला ते खूप महत्त्वाचं वाटतंय.
So yes, we're in this wonderful environment.
आणि ह्या अतिशय उत्कृष्ट अशा परिसरामध्ये आपण इथं आहोत.
And hopefully we can experience a little bit more excellence.
आणि आपण आणखी थोडं पुढे आपण जाऊन आपल्या उत्कृष्टतेची आपण अनुभूती घेणार आहोत.
So these are just a few introductory remarks.
आणि हे माझे सुरुवातीचे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या जे सांगायचे होते तुम्हाला.
At least explaining what we mean by excellence.
कमीत कमी जे उत्कृष्टता काय आहे हे कमीत कमी सांगण्याचा मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
I think that's right, isn't it? That's what. Yeah. Okay. I'm just checking because it was too bad. And we'll have a short break. Now, and what time?
Meditation.
What time at meditation?
10 minutes.
Okay. 10 minute ke baad? Dhyan. Yes, if you'd like to just relax for a bit and then we'll come back. What I ask you to do is bring mats and cushions.
आपल्याला ही जी गादी आहे आणि बसण्यासाठी ज्या उशा आहेत त्या बरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न करा.
इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू आर मेडिटेटिंग दॅट यू आर रियली कम्फर्टेबल.
हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण ध्यान करत असतो त्यावेळेस आपल्याला सहजपणे आपल्याला बसता आलं पाहिजे.
अँड फॉर दॅट यू मे नीड क्वाइट अ लॉट ऑफ कुशन्स.
आणि त्यासाठी आपल्याला उशा अशा असण्याची गरज आहे.
बट वी विल इंट्रोड्यूस यू टू व्हॉट यू नीड टू डू अँड बट मेक श्युअर यू हैव गॉट द कुशन्स विथ यू सो दॅट यू कॅन पाइल देम अप.
हा त्यावर सूचना देण्यात येतीलच पण आपल्याकडे कुशन आणि गादी असणं गरजेचं आहे.
अनफॉर्च्युनेटली इव्हन फॉर मेडिटेशन वन नीड सम इक्विपमेंट.
की दुर्दैवाने ध्यानासाठी देखील आपल्याला काही साधनं असण्याची गरज असते.
सो 10 minutes जस्ट टू रिलॅक्स अँड लिसन टू द बर्ड्स.
10 मिनिटं थोडासा आराम करा आणि पक्षी काय बोलतात तिकडे लक्ष द्या.
टू लुक द चैत्य.
चैत्यकडे पहा.
This time of day the sun is setting and it illumines the stupa at the end of the hall.
Suryasta hotay ani suryachi kirna chetyavar kashe padtayet te pahuya.
So 10 minutes break.
10 minutes apan.
Thank you very much. And thank you very much for
studying.
Very good, wasn't it? Excellent.
Thank you, sir.